नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तुये हॉस्पिटल सुरू करपाविशी खासा बसका घेतली. उर्जा क्षेत्रांत भारताच्या जागतिक फुडारपणाचेर भर दिवपी आंतरराष्ट्रीय परिशद इंडिया एनर्जी वीक 2026 दक्षिण गोंयांतल्या ओएनजीसीत जाली. नवी दिल्लीत लाल किल्ल्या सामकार आयोजित भारत पर्व 2026 उत्सवांत स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम ह्या संकल्पनेवयलो गोंय राज्याचो चित्ररथ प्रदर्शित केला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी भारत उर्जा सप्तक परिशदेच्या माध्यमांतल्यान उर्जा विकासाच्या मळार जागतिक व्यासपीठ उपलब्ध जाल्ल्याचें सांगून देशांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला उर्जा संशोधनाच्या मळार सतत प्रयत्न चालू आशिल्ल्याचें तांणी सांगलें. आतां पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तुये हॉस्पिटल सुरू करपाविशी खासा बसका घेतली. ह्या वेळार गोंय वैजकी महाविद्यालयाचे सचीव, भौशीक भलायकी विभाग आनी भलायकी सेवा संचालनालयाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. ह्या हॉस्पिटलाची सध्याच्या सुविधेची मुळावी बांदावळ आनी उपलब्धतायेचे नियाळ घेतले उपरांत 2 फेब्रुवारी 2026 दिसा ही सुविधा भौशीक वापरा खातीर सुरू करपाचो निर्णय ह्या बसकेन जाला. हे सुविधेचे नाव सरकारी हॉस्पिटल आनी संशोधन केंद्र तुये अशें दवरपाचे आसा. तुये हॉस्पिटलांतल्यो सेवा सुरू करपाविशी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बसका घेतली. हे बसकेन तांणी हॉस्पिटलाच्या स्थितीचो नियाळ घेतलो. तुये हॉस्पिटलांत 2 फेब्रुवारी सावन सगळ्यो सेवा सुरू जातल्यो. सरकारी हॉस्पिटल आनी संशोधन केंद्र तुये अशें हॉस्पिटलाचें नांव आसतलें अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. मॅडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, गायनकॉलॉजी, डेंटिस्ट्री, ऑफ्थॉल्मॉलॉजी, पिडियाट्रिक्स, आयुष, फिजिओथेरपी, सायकेट्री, ईएनटी, रेडियोलॉजी आनी स्क्रीन ह्या 13 ओपीडी सुरू जातल्यो. येता त्या 4 म्हयन्यांत ऑपरेशन थिएटरां सुरू जातली. दोतोर, नर्सी, एमटीएस, सुरक्षा, हाऊसकीपींग ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांची वेवस्था करपाचो निर्णय बसकेन जाला. वैजकी शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक्स, गायनेकॉलॉजी, दंतचिकित्सा, नेत्रविज्ञान, बालोरोग विज्ञान, आयुष, फिजिओथेरपी, मानसोपचार, ईएनटी, रेडियोलॉजी आनी कितलेशेच अशा वट्ट 13 ओपीडी 2 फेब्रुवारी 2026 सावन कार्यान्वीत करपाचे आसात. ह्यो ओपीडी गोंय वैजकी महाविद्यालय आनी भलायकी सेवा संचालनालयाच्या दोतोरां वांगडा कार्यान्वीत करतले. तशेंच नॅशनल सेंटर फॉर डिजिटल कंट्रोल आनी हेर अशा नामनीच्या संशोधन संघटनांच्या सहकार्यान भलायकी सेवेन प्रगत संशोधन करपा खातीर हे सुविधेन समर्पीत संशोधन केंद्र स्थापन करपाचो निर्णय घेतला. ह्या ओटीचे संचालन करपाची कामां पयलींच चालीक लावपाचे प्रक्रियेन आशिल्ल्यान 4 म्हयन्यां भितर ऑपरेशनल थिएटर सुरू जातली. पेडणे आनी भोंवतणच्या वाठारा खातीर विकसीत केल्ली एक गंभीर सुविधा आशिल्ल्यान ही सुविधा सुरू केल्ल्या भलायकी सेवा खातीर दुयेंतींक उत्तर गोंय जिल्हो हॉस्पिटल आनी जीएमसी बांबोळे हांगा वचपाची गरज उणी जातली. उर्जा क्षेत्रांत भारताच्या जागतिक फुडारपणाचेर भर दिवपी आंतरराष्ट्रीय परिशद भारत उर्जा सप्तक 2026 दक्षिण गोंयांतल्या ओएनजीसीत जाली. एनरिचिंग इकॉनॉमी लिव्ज बाय एंकरिंग एनर्जी ग्रोथ हे संकल्पनेचेर आधारित हे परिशदेचे उक्तावण भव्य उक्तावण करून जाले. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, संयुक्त अरब अमिरात उद्देग आनी प्रगत तंत्रगिन्यान मंत्री आनी एडीएनओसी गटाचे मुखेल कार्यकारी अधिकारी डॉ सुलतान अल जाबीर, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत ह्या वेळार हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी देश विदेशांतल्या सगळ्या मंत्री, तज्ञ आनी प्रतिनिधींक गोंयांत येवकार दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आभासी भाषणान उक्तावण सुवाळ्याक खाशेली उंचाय मेळ्ळी. ह्या परिशदेन 120 परस चड देशांतले सुमार 75,000 वेवसायीक आनी तज्ञ प्रतिनिधी वांटो घेतले. देखून भारत उर्जा सप्तक 2026 हे एक म्हत्वाची माची थारल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. उर्जा संक्रमण, नितळ इंधन, हायड्रोजन, जैव इंधन, उर्जा साठो आनी नवनिर्माण हांचे विशीं हे परिशदेन खोलायेन चर्चा जाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
गोय राज्य पांचव्या आनी निळ्या अर्थवेवस्थे कडेन वता अशी आंतरराष्ट्रीय परिषद घडोवन हाडल्यार राज्यांक संवसारीक मान्यताय मेळटली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले।
India's progress towards the Vikasit Bharat depends on the reliable energy power that is available, affordable and resilient. Goa fully share this national vision and committed to building a Vikasit Goa supported by the sustainable development and future-ready infrastructure. Articulated a clean energy roadmap and with the vision to transition towards the 100% renewable energy by the Goa is committed to advancing both green economy and the blue economy. Balance will define our future where economic progress supports the environmental प्रोटेक्शन एंड डेवलपमेंटल स्ट्रेंथ रेजिलेंस।
परिषदेन जगभरांतले ऊर्जा क्षेत्रांतले तज्ञ धोरणकर्ते आणि ऊर्जा क्षेत्रांतले उद्योजक सहभागी झाल्यात। परिषदेन ऊर्जा विकास, आंतरराष्ट्रीय तेल, आर्थिक सुरक्षा, शाश्वत ऊर्जा वाढ आदी विषयांचेर चर्चा झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी व्हिडिओ संदेशावरवी परिषदेच्या उक्तावण कार्यक्रमात मार्गदर्शन केले।
एनर्जी वीक के इस नए एडिशन में गोवा में दुनिया के करीब 125 देशों के प्रतिनिधि जुटे हैं। आप एक एनर्जी सिक्योर और सस्टेनेबल फ्यूचर पर चर्चा करने भारत आए। साथियों, इंडिया एनर्जी वीक बहुत ही कम समय में डायलॉग और एक्शन का एक ग्लोबल प्लेटफॉर्म बनकर उभरा है। आज एनर्जी सेक्टर के लिए भारत बहुत बड़े अवसरों की धरती है। भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकोनॉमी है।
भारत ऊर्जा सप्तक परिषद ऊर्जा विकासाचे चर्चा करपाक जागतिक व्यासपीठ आशिल्ल्याचे तांणी सांगले। तांणी पेट्रोलियम उत्पादकांच्या मुखेल नियात धारकांमदी भारताची भूमिका स्पष्ट करताना मेक इन इंडिया, स्केल इन इंडिया आणि इन्व्हेस्ट इन इंडिया धोरण खाला संशोधन, रिफायनिंग, सीएनजी, शिप बिल्डिंग आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात गुंतवणुकीची गरज उक्तायली। तसेच जागतिक गुंतवणूकदारांक भारतात स्केल करपाक आणि गुंतवणूक करपाचे स्पष्ट आवाहन केले।
जो है एनर्जी सेक्टर में इन्वेस्टमेंट को बहुत फायदेमंद बनाता है। हमारे यहाँ बहुत बड़ी रिफाइनिंग कैपेसिटी मौजूद है। हम रिफाइनिंग कैपेसिटी के मामले में विश्व में दूसरे स्थान पर है। जल्द ही हम दुनिया में पहले नंबर पर होंगे। आज भारत की रिफाइनिंग कैपेसिटी करीब 260 MMTPA की है। इसे 300 MMTPA के ऊपर ले जाने के लिए निरंतर प्रयास हो रहा है। ये इन्वेस्टर्स के लिए बहुत बड़ा एडवांटेज है।
मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी भारत ऊर्जा सप्तक परिषदेच्या माध्यमातल्यान ऊर्जा विकासाच्या मळार जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे सांगून देशान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला ऊर्जा संशोधनाच्या मळार सतत प्रयत्न चालू आशिल्ल्याचे तांणी सांगले।
This is not only the proud moment for Goa, it is a meaningful responsibility. At this important moment, I would like to express a deep appreciation for the visionary leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, who consistently strengthen India's path towards the energy security, energy self-reliance and climate responsibility. Under his leadership, India has emerged as a global voice of solutions anchored capability, confidence and commitment. Our energy journey today reflects not only the nation's priority, but also the clear international message India will lead with the responsibility, innovations and inclusive growth.
नवी दिल्लीत लाल किल्ल्या सामकार आयोजित भारत पर्व 2026 उत्सवान स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम या संकल्पनेवयलो गोय राज्याचो चित्ररथ प्रदर्शित केला। प्रजासत्ताक दीस उत्सवाचो भाग म्हणून भारत सरकाराच्या पर्यटन मंत्रालया वतीन भारताची संस्कृती, कला, खाणा जेवणा आणि अध्यात्मिक वारशाचेर भारत पर्व उत्सव आयोजित करतात। भारत पर्व उत्सव 31 जानेवारी 2026 मेरेन लोकां खातीर उक्तो आसतलो। केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारांमदी प्रजासत्ताक दीस संचालन राज्य वा संघ प्रदेशांचे चित्ररथ निवड करपाची प्रक्रिया आणि नेमाच्या कबलाती प्रमाण या वर्षा गोयचो चित्ररथ भारत पर्व उत्सवात प्रदर्शित केला। घोडेमोडणी, पारंपारीक लोकनाच आणि हेर वारशांचे दर्शन या वारशांत घडटा। गोयचो चित्ररथ तयार करपाचे काम नवी दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा शिबिरांत झाले। सुशान खेडेकर हांच्या देखरेखीखाला कलाकारांनी चित्ररथ तयार करपाचे काम केले। चित्ररथाक डॉ साईश देशपांडे हांचे संगीत लाभला। बेसवण संगीता खेडेकर जाल्यार लोकनाचाची जबाबदारी दिनेश प्रियोळकर हांणी सांभाळ्या। भारत पर्व उत्सवांत हेर राज्यां आनी संघ प्रदेशांतल्या स्टॉलांसयत गोंय सरकाराच्या पर्यटन खात्यान राज्यांतल्या पर्यटनाक प्रोत्साहन दिवपा खातीर स्टॉल घाल्या. गोवा संगम हांगाच्या जीसीए मैदानाचेर जाल्ल्या कर्नल सी के नायडू ट्रॉफी एलिट गट ए 4 दिसांच्या मॅचींत गोंय पंगड बरोडा पंगडा बरोबर 236 धांवडांनी हारलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडांत चड तापमान 32.6° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 22.8° सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तुवें हॉस्पिटल सुरू करपा विशीं खासा बसका घेतली. उर्जा क्षेत्रांत भारताच्या जागतीक फुडारपणाचेर भर दिवपी आंतरराष्ट्रीय परिशद इंडिया एनर्जी वीक 2026 दक्षीण गोंयांतल्या ओएनजीसींत जाली. नवी दिल्लींत लाल किल्ल्या सामकार आयोजीत भारत पर्व 2026 उत्सवांत स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम ह्या संकल्पने वयलो गोंय राज्याचो चित्ररथ प्रदर्शीत केला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी भारत उर्जा सप्तक परिषदेंतल्या माध्यमांतल्यान उर्जा विकासाच्या मळार जागतीक व्यासपीठ उपलब्ध जाल्ल्याचें सांगून देशांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला उर्जा संशोधनाच्या मळार सतत प्रयत्न चालू आशिल्ल्याचें सांगलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकूंक मेळटलें. नमस्कार.